आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन. पंतप्रधान आज श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार. छोट्या शहरांमध्ये उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा, पंतप्रधानांचं राज्यांना आवाहन. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये. आणि कनिष्ठ गट महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद भारतीय संघाला. आता सविस्तर बातम्या. विख्यात तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं काल अमेरिकेत निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. 6 दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसेन यांना यावर्षी झालेल्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये मिळालेल्या 3 पुरस्कारांसह एकंदर 5 ग्रॅमी पुरस्कार मिळाले. 1973 त्यांनी इंग्लिश गिटारिस्ट जॉन मॅकलॉगलिन, व्हायोलिन वादक एल शंकर आणि तालवादक टी एच विक्कू विनायकराम यांच्या साथीनं केलेला कार्यक्रम परंपरांना छेद देणारा ठरला. यातून भारतीय संगीत आणि जॅझ यांचा मिलाप होऊन अभूतपूर्व संगीताचा आनंद श्रोत्यांना मिळाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या देशातल्या सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या भेटीमुळे दोन्ही देशांमधलं बहुस्तरीय आणि परस्पर लाभाचं सहकार्य आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार असून ते बिहारमध्ये बोधगया इथंही जाणार आहेत. नवी दिल्लीत होणाऱ्या एका उद्योगविषयक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. याद्वारे भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुंतवणूक आणि व्यापाराला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. भारताचं शेजारी देशांना प्राधान्य देण्याचं धोरण आणि सागर उपक्रम यांच्यासाठी श्रीलंकेसोबतचे संबंध महत्वाचे आहेत. पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेमुळे हे संबंध आणखी दृढ विश्वासाचे आणि सहकार्याचे होतील असा विश्वास जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांनी म्हटलं आहे. भारत श्रीलंका आर्थिक सहकार्य वाढवणं, गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देणं, क्षेत्रीय सुरक्षा मजबूत करणं आणि पर्यटन, ऊर्जा यासारख्या क्षेत्रांचं आधुनिकीकरण याविषयी प्रामुख्यानं चर्चा झाल्याचं दिसानायके यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यामुळे दोन्ही देशांमधली भागीदारी सुदृढ करण्याप्रती दोन्ही देशांची वचनबद्धता पुन्हा निश्चित झाली असंही त्यांनी म्हटलं आहे. छोट्या शहरांमध्ये उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना केलं आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांच्या 4थ्या राष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सरकारी प्रक्रियांमध्ये सुटसुटीतपणा आणावा जेणेकरून नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही असं पंतप्रधानांनी सुचवलं. राज्यांनी लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रशासकीय कामकाजात सुधारणा करावी, लोकांना सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती द्यावी असं मोदी म्हणाले. फिट इंडिया आणि क्षयरोगमुक्त भारत या उपक्रमांच्या अंमलबजावणीत आशा आणि अंगणवाडी सेविका महत्वाची भूमिका बजावू शकतात. तसंच जिल्हा आणि गट स्तरावरील अधिकारी स्थानिक पातळीवर मोठे बदल घडवून आणू शकतात असा विश्वास पंतप्रधानांनी या परिषदेत व्यक्त केला. 3 दिवसांच्या या राष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला. राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेवरील विशेष चर्चा आज राज्यसभेत सुरू होईल. भाजपानं आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करून सर्व खासदारांनी आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहावं असे आदेश दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला. तत्पूर्वी काल महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या 39 आमदारांचा नागपूर इथल्या राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे 16 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं मिळाली आहेत. महायुतीतल्या इतर घटक पक्षांपैकी शिवसेनेच्या वाट्याला 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपदं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 8 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद आलं आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. तानसेन संगीत महोत्सवाच्या शताब्दीनिमित्त काल मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं 9 वाद्य एकाच वेळी सलग 9 मिनिटांसाठी वाजवून विश्वविक्रम करण्यात आला. मध्य प्रदेशसह देशातल्या अन्य भागांमधून आलेले 536 स्त्री पुरुष कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. संगीत सम्राट तानसेन यांची रचना असलेल्या मल्हार, मिया की तोडी आणि दरबारी कानडा रागांवर आधारित संगीत रचना यामध्ये सादर करण्यात आल्या. बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांनी या सादरीकरणाचं संयोजन केलं होतं. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हासह शुभंकर, मशाल आणि जर्सीचं काल डेहराडून इथं अनावरण करण्यात आलं. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. देशाला जागतिक क्रीडा क्षेत्रात अव्वलस्थानी नेण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे. त्यानुसार सरकार सतत क्रीडा धोरणांमध्ये सुधारणा करत आहे असं मांडवीय यावेळी म्हणाले. पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये या स्पर्धा होणार आहेत. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताच्या पहिल्या डावात 3 गडी बाद 22 धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी यजमान ऑस्ट्रेलियानं आपल्या पहिल्या डावात सर्व गडी बाद 445 धावा केल्या. भारतानं कनिष्ठ गट महिलांसाठीचा आशियाई हॉकी अजिंक्यपद करंडक जिंकला आहे. काल ओमानची राजधानी मस्कत इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं चीनचा 3-2 पराभव करत हा विजय साकार केला. भारताच्या साक्षी राणा, इशिता, सुनेलिता आणि निधी यांनी कालच्या खेळात महत्वपूर्ण कामगिरी केली तर एकंदर स्पर्धेत भारताच्या दीपिका सेहरावतनं सर्वात जास्त 12 गोल केले. या विजयाबद्दल हॉकी इंडियाच्या वतीनं महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख आणि सहयोगी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मागच्या वर्षी कनिष्ठ गट महिला हॉकी संघानं कोरियाचा पराभव करून पहिला आशियाई चषक जिंकला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तबला नवाज उस्ताद झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन. पंतप्रधान आज श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार. छोट्या शहरांमध्ये उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा, पंतप्रधानांचं राज्यांना आवाहन. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये आणि कनिष्ठ गट महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद भारतीय संघाला. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.